अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली।
श्रोतेहो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोतेहो, महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमावर्ती भागात आणि कर्नाटक राज्यात काही मराठी भाषक मराठी प्रेमी निवास करत आहेत। ही मंडळी एकत्र येऊन विविध कार्यक्रम उपक्रम राबवत असतात आणि आपलं मराठी प्रेम जतन करत असतात। आजच्या या कार्यक्रमात आपण मराठी साहित्य संघ कडोली जिल्हा बेळगाव इथले अध्यक्ष बसवंत शहापूरकर सर यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत। बसवंत शहापूरकर सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत।
नमस्कार मॅडम।
सर, मराठी साहित्य संघ कडोली या संस्थेची स्थापना कधी झाली आणि या संस्थेची माहिती किंवा इतिहास आम्हाला थोडक्यात सांगा।
1986 या संस्थेची स्थापना झाली आणि स्थापना झाल्यानंतर 1986 मध्ये साहित्य संघातर्फे एक छोटस साहित्य संमेलन घेण्यात आलं आणि या साहित्य संमेलनाचं स्वरूप होत की झाडाखालचं संमेलन। आणि या झाडाखालच्या संमेलनाला सुरुवात झाल्यानंतर हळूहळू मग त्याचा विस्तार वाढत गेला, पण सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याचं स्वरूप अगदी लहान होतं। एक 200-300 रसिक असायचे आणि झाडाखाली टेबल लावून खुर्च्या लावून असं त्याची सुरुवात झाली आणि त्यामध्ये मग आम्ही अध्यक्ष निवड केली, कथाकथनाचे कार्यक्रम सुरू केले, चर्चासत्र सुरू केली, कवी संमेलन सुरू केली आणि हे या बेळगाव परिसरातलं पहिलं साहित्य संमेलन की ज्या मराठी साहित्य संघानं बेळगाव परिसरात या साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली आणि परंपरा सुरू केली। आणि कडोलीनं ही सुरुवात केल्यानंतर एक 8-10 वर्षानंतर साधारण 2000 बेळगाव परिसरात आणखी अशी संमेलनं वाढत गेली। आज आणि ही संख्या जवळपास 14 पोहोचलेली आहे। अभिमान वाटतो की या कडोली साहित्य संमेलनापासून प्रेरणा घेऊन साहित्याची एक मोठी चळवळ या बेळगाव सेवा भागात सुरू झालेली आहे। कडोली साहित्य संमेलनानं एक मोठा इतिहास निर्माण केलेला आहे। मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृतीचे संवर्धन कसे होईल हा आमचा मूळ या संस्थेच्या स्थापनेमागे होता आणि त्या अनुषंगाने आम्ही वर्षभर विविध उपक्रम राबवतो। आमच्या संघाचे स्वतःचे कार्यालय आहे आणि त्या कार्यालयामध्ये आम्ही श्री कलमेश्वर वाचनालय हे एक वाचनालय चालवतो। त्या ठिकाणी वृत्तपत्रे, मासिके, पुस्तके असं त्याचं स्वरूप आहे आणि या आमच्या गावातील अनेक वाचक या वाचनालयाचा लाभ घेतात। वाचनालयाबरोबरच दरवर्षी जानेवारीच्या 2 रविवारी आम्ही मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करतो। 1986 आता 2026 एकूण 41 साहित्य संमेलन झालेले आहेत आणि कोरोनाच्या कालावधीतही आम्ही त्यामध्ये खंड पडू दिला नाही। कोरोनाचे जे नियम होते ते नियम पाळून आम्ही हे साहित्य संमेलन सुरू ठेवलं आणि या वर्षी 2 रविवारी 11 जानेवारी 2026 रोजी 41वं साहित्य संमेलन झालेलं आहे।
शहापूरकर सर, झाडाखाली खुर्च्या मांडून साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यापासून ते संस्थेच्या इमारतीपर्यंत हा प्रवास झालेला आहे, तर साहित्य संमेलनांचं स्वरूप नेमकं कसं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय उपक्रम राबवले जातात किंवा घेतले जातात?
साहित्य संमेलन अतिशय भव्यदिव्य स्वरूपात अलीकडे आता साजरं होत आहे। या संमेलनामध्ये ग्रंथ दिंडी मोठ्या प्रमाणात निघते, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो, आमची वारकरी संप्रदायाचा सहभाग असतो, झांज पथक असतं, आणि ही दिंडी साधारण एक अर्ध्या तासाची असते आणि त्यानंतर दिंडी संमेलन मंडपाशी आल्यानंतर तिथं पारंपरिकरित्या सर्व साहित्यिकांचं आरती ओवाळून आमच्या महिला भगिनीतर्फे स्वागत केलं जातं आणि रीतसर पहिल्या सत्रामध्ये उद्घाटन समारंभ असतो आणि उद्घाटन समारंभ झाल्यानंतर अध्यक्षीय भाषण होतं. अध्यक्षीय भाषणानंतर आणि वेगवेगळ्या विषयांवरती दुसऱ्या सत्रात व्याख्यानं ठेवतो. ज्याची गरज तरुणांसाठी असेल, महिलांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, असे वेगवेगळे विषय घेऊन आज ज्या विषयांची गरज आपल्या समाजाला आहे असे विषय निवडून आम्ही त्या विषयांवरती तज्ज्ञांची व्याख्यानं ठेवतो. त्याचबरोबर या संमेलनाच्या निमित्तानं आम्ही पुस्तक प्रदर्शनाचे स्टॉल या ठिकाणी आयोजित करतो. त्याचबरोबर कथाकथनाचं एखादं सत्र असतं, चर्चा सत्रे आम्ही घेतो. त्याचबरोबर कवी संमेलन असतं, ते कवी संमेलन स्थानिकांसाठी एक असतं. त्याचबरोबर निमंत्रितांसाठी एक कवी संमेलन आम्ही घेतो. त्याचबरोबर या संमेलनात प्रकट मुलाखती असते आणि शेवटच्या सत्रात करमणुकीचा कार्यक्रम असतो. असं साधारण त्याचं स्वरूप असतं आणि दरवर्षी त्यामध्ये काही बदल आम्ही करत जातो.
शहापूरकर सर, आपण म्हणालात की ही साहित्य संमेलनं खूप चांगल्या प्रकारे आपण भरवत आहेत आणि त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळतोय, तर हे आहे कर्नाटकात, तर महाराष्ट्रातील, गोव्यातील आणि कर्नाटकातील देखील लोक या साहित्य संमेलनांमध्ये उपस्थित असतात किंवा हजेरी लावतात, पण मान्यवर देखील येतात का, किंवा दिग्गज जे म्हणतो साहित्यातले हे लोक देखील या साहित्य संमेलनांना येतात का, आणि आतापर्यंत कोणकोणते मान्यवर आपल्याकडील साहित्य संमेलनाला आलेले आहेत?
आमच्या कडुलीच्या साहित्य संमेलनात अतिशय वैभवशाली अशी अध्यक्ष परंपरा लाभलेली आहे. बेळगावच्या साहित्यिक माधवी देसाई यांच्यापासून या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष परंपरेची सुरुवात झाली. त्यानंतर थोर कवयित्री इंदिरा संत, डॉक्टर आनंद यादव, स्वामीकार रणजित देसाई, डॉक्टर भालचंद्र नेमाडे, डॉक्टर गोमा पवार, कादंबरीकार बाबा कदम, मधुमंगेश कर्णिक, दमा मिरासदार, अनिल अवचट, प्राचार्य गोपाळराव मयेकर, विजय कुवळेकर, उचल्याकार लक्ष्मण गायकवाड, डॉक्टर अशोकजी परांजपे, पानिपतकार विश्वास पाटील, निर्मलकुमार फडकुले, डॉक्टर अरुण साधू, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, उपराकार लक्ष्मण माने, अशोक कदम आणि या वर्षी महेंद्र कदम यांनी या संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं.
सर, हे खूपच छान आहे, कारण मान्यवरांच्या भेटींमुळे लोक आकर्षित होतात, त्यांचं देखील साहित्य लोकांपर्यंत पोहोचत असतं, पण या मान्यवरांनी आणि दिग्गजांनी दिलेल्या भेटी किंवा स्वीकारलेलं अध्यक्षीय स्थान यामुळे साहित्याचा प्रसार होतोय आणि ते वाचलं जातं किंवा त्याला प्रतिसाद मिळतो असं आपल्याला वाटतं का, आणि मग त्यानुसार आपण कोणते उपक्रम राबवत असतात?
चांगला प्रतिसाद लावतो. आम्ही या साहित्यिकांची पुस्तकं त्या प्रदर्शनामध्ये ठेवतो आणि मोठ्या संख्येनं रसिक त्याची खरेदी करत असतात आणि त्या अनुषंगानं या साहित्यिकांनी सांगितलेले जे उपक्रम असतात किंवा त्यांचा जो संदेश असतो तो वर्षभर आम्ही वेगवेगळ्या कारणांनी तो उपक्रम रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. समाजामध्ये प्रबोधन करण्याचाही आम्ही प्रयत्न करत असतो.
सर, खूपच छान. मग आपण कोणकोणते उपक्रम आतापर्यंत राबवलेले आहेत?
आम्ही साहित्य संमेलनाबरोबरच दरवर्षी आमचं जानेवारीच्या दुसऱ्या रविवारी हे साहित्य संमेलन होतं. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आम्ही मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. आम्ही एखादा नामवंत वक्ता आणून मराठी भाषेसंदर्भात लोकांच्या कशी जागृती करता येईल, आपली हे मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृतीच्या जोपासण्यासाठी किंवा त्या वाढीसाठी काय करता येईल याचा विचार करून आम्ही हे वक्ते ठरवतो आणि अतिशय गांभीर्यानं आम्ही हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करीत असतो दरवर्षी.
सर, आता साहित्य संमेलनं अनेक भरत असतात, पण आता आपण सांगितलं इतके दिग्गज लोक आले आणि तीन राज्यांमधले जे साहित्यिक तिथे उपस्थिती देत असतात, तर आपल्याकडचं जे साहित्य संमेलन आहे याची अशी काही खास वैशिष्ट्य आहे का?
या संमेलनाचं वैशिष्ट्य असं,
हा,
हे संमेलन अतिशय नियोजनाचं अतिशय चांगलं असतं. संमेलनाची सुरुवात जरी उच्चाखाली झालेली असली तरी आज ते मोठ्या प्रमाणात साधारण 1000-1500 लोक आज या संमेलनाला हजर असतात, त्यामध्ये विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत अशा सर्व घटकांचा समावेश असतो, महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. या संमेलनाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या संमेलनाला पूर्वी रसिक आपले स्वतःचे डबे घेऊन यायचे आणि त्या वनरा येत वनभोजन व्हायचं, एकमेकाला आपण आणलेले भाजी भाकरी जे काही पदार्थ असतील ते एकमेकांना देऊन असं सर्वजण मिळून ते वनभोजन होत होतं. त्यानंतर या संमेलनाच्या स्नेहभोजनाची जबाबदारी काही आमच्या देणगीदारांनी स्वीकारली आणि अनेक प्रायोजक आम्हाला मिळाले या जेवणासाठी. आणि त्याचबरोबर आणखी एक वैशिष्ट्य या कडोली साहित्य संमेलनाचं, या साहित्य संमेलनासाठी कडोलीतील महिला आपल्या घरातून भाजी आणि भाकरी घेऊन येतात रसिकांसाठी. ते फार मोठं वैशिष्ट्य या संमेलनाला लागलेलं आहे आणि उत्स्फूर्तपणे असा सहभाग या संमेलनामध्ये महिलांचा असतो.
सर, मग या साहित्य संमेलनाच्या मध्ये काही स्पर्धा घेतल्या जातात का किंवा काही प्रकाशन होतात का?
स्पर्धा घेतल्या जातात. मार्च महिन्यात 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करतो आणि या महिला दिनाच्या निमित्तानं महिलांसाठी आम्ही विविध स्पर्धा घेतो, त्यांच्यासाठी व्याख्यानांचं आयोजन करतो, आरोग्य शिबिराचंही आयोजन आम्ही दरवर्षी करीत असतो. प्रत्येक महिन्यात साधारण आमचा एक कार्यक्रम असतो. एप्रिलमध्ये कैलासवासी सुरेशजी हुंद्रे स्मृती स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला चालवतो. या 3 दिवसाच्या व्याख्यानमालेमध्ये वेगवेगळे विषय असतात आणि त्या त्या क्षेत्रातले दिग्गज व्याख्याते बोलून ही व्याख्यानमाला ठेवतो. त्यानंतर मे मध्ये आम्ही कृषी विषयक कार्यक्रम दरवर्षी राबवत असतो, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व्हावं, त्यांना बी बियाणं किंवा खते किंवा इतर नवनवीन तंत्रज्ञान जे शेतीमध्ये आलेलं आहे त्याची माहिती व्हावी यासाठी आम्ही ते शेतकऱ्यांसाठीही काही उपक्रम राबवतो. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त एक प्रवचनमाला ठेवतो. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये मुलांसाठी दिवाळी किल्ला स्पर्धा घेतो. तर डिसेंबरमध्ये खुलं काव्य तरंग नावाचं आम्ही कवी संमेलन दरवर्षी आयोजित करतो. त्यामध्ये स्थानिकांचा फक्त सहभाग असतो. बेळगाव सीमा भागातील त्या स्थानिक कवींसाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी आम्ही दरवर्षी कवी संमेलन घेतो डिसेंबरमध्ये.
सर, खूपच छान, कारण वर्षभर हे उपक्रम जर चालू असतील तर नक्कीच त्यानिमित्तानं एक भाषेचं आदान प्रदान होत असतं आणि अनेक लोक आपल्या ह्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने येऊन वर्षभर जोडलेले राहतात. ही गोष्ट खूप अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. सर, आज आपण इथं आलात आणि आमच्याशी संवाद साधलात याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे.
धन्यवाद मॅडम, खूप खूप आभार, धन्यवाद.
श्रोते हो, मराठी साहित्य संघ कडोली तालुका जिल्हा बेळगाव इथले अध्यक्ष बसवंत शहापूरकर सर यांच्याशी आपण या कार्यक्रमामध्ये सुसंवाद साधलात. आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimaratehi 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली
मराठी. अभिजात,
अभिजात, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.